आकाशवाणी विजयालक्ष्मी सावी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन चंद्राबाबू नायडू तर ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण मांझी यांचा आज शपथविधी. पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना देखील भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. भारत जपान दरम्यान संयुक्त सागरी सराव जिमिक 24 जपानमध्ये योकोसुका इथं प्रारंभ. प्रख्यात सरोदवादक राजीव तारानाथ यांचं निधन. आणि आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेत आज संध्याकाळी भारत अमेरिका संघांदरम्यान सामना. आता सविस्तर बातम्या. तेलगू देशम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांचा आज सकाळी कृष्णा जिल्ह्यात केसरापल्ली इथं शपथग्रहण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील 24 जणांचाही शपथविधी होणार आहे. यामध्ये जनसेना पार्टी या सहयोगी पक्षाच्या 3 आणि भाजपच्या 1 मंत्र्यांचाही समावेश आहे. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांचे राजनैतिक अधिकारीही या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर चिरंजीवी रजनीकांत या नामवंत अभिनेत्यांना या सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांचा आज संध्याकाळी भुवनेश्वर इथल्या जनता मैदानावर आयोजित समारंभात शपथविधी होणार आहे. या समारंभात मांझी यांच्यासह कनकवर्धन सिंगदेव आणि प्रवती परिदा हे 2 नवे उपमुख्यमंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, ज्युएल ओराम या अन्य केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. बीजू जनता दलाच्या नवीन पटनाईक यांच्या 24 वर्षांच्या कार्यकाळानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन राज्यात भारतीय जनता पार्टी प्रथमच सरकार स्थापन करत आहे. तत्पूर्वी काल भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत 52 वर्षीय मांझी यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली होती. तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत असून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाच्या माध्यमातून पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कृषीमूल्य आयोगाच्या बैठकीला उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केली. रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातल्या राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक होती. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दीव आणि दमण तसंच महाराष्ट्राच्या प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची बैठक मुंबईत झाली. रब्बी हंगाम 2025-26 केंद्रीय कृषी आयोगाची किंमत विषयक धोरण ठरवण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिन्याच्या 30 तारखेपासून ते पदभार स्वीकारतील. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. गेली 40 वर्ष सैन्य दलातल्या विविध उच्च पदांवर ते कार्यरत होते. पुढील शैक्षणिक वर्षांपासून उच्च शैक्षणिक संस्थांना 2 वेळा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगानं अर्थात UGC काल जाहीर केला. यानुसार प्रवेश प्रक्रिया आता जानेवारी आणि फेब्रुवारी तसंच जुलै आणि ऑगस्ट अशा 2 होतील. सध्या UGC नियमानुसार 1 वर्षात 1 शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळू शकतो अशी माहिती UGC अध्यक्ष प्रोफेसर एम जगदेशकुमार यांनी आकाशवाणीला दिली. विविध कारणांनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे असंही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला. कठुआच्या हिरानगर भागातल्या सेदा सोहल गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार अद्यापही सुरू आहे. काल गोळीबार झाल्याचं वृत्त स्थानिक नागरिकांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी गावाला वेढा घातला होता. यामध्ये 1 नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. 2 दहशतवादी अद्यापही लपून बसल्याची शक्यता सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायलच्या सैन्यानं उत्तर वेस्ट बँकमधील कफरदान या गावात केलेल्या हल्ल्यात 6 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचं पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. तर दुसरीकडे इस्रायली सैन्यानं या गावात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले असून अन्य एक जण जखमी झाल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी घातलेल्या छाप्यात 4 बंदुका हस्तगत केल्याचंही इस्रायली सैन्यानं नमूद केलं आहे. तत्पूर्वी रशियात झालेल्या ब्रिक्स गटातल्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात पॅलेस्टाईन व्याप्त भागातील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. येमेनच्या किनारी भागात बोट उलटून झालेल्या अपघातात 49 स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून 140 जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे अशी माहिती स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिली आहे. येमेनच्या शाबुआ प्रांताच्या किनाऱ्याजवळील पाण्यात हॉर्न ऑफ आफ्रिकेपासून येमेनकडे स्थलांतर मार्गावरील सर्वात प्राणघातक घटनांपैकी ही एक घटना असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. सोमालियातल्या बसासो या किनारी भागातून 115 सोमाली आणि 145 इथोपियाच्या नागरिकांना घेऊन हे जहाज गेल्या रविवारी निघालं होतं. गस्ती नौकांच्या कमतरतेमुळे आणि परिसरात सुरू असलेल्या संघर्षामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत होते असंही आयओएनं सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान सागरी सराव JMX-24 जपानच्या योकोसुका इथं सुरू झाला आहे. दोन्ही देशांचे नौदल संयुक्तपणे समुद्रात युद्ध कौशल्य वाढवण्यासंदर्भात अभ्यास करतील तसंच परस्पर कार्यक्षमता वाढवण्याच्या तंत्राबाबत सराव करतील असं नौदलानं सांगितलं. भारतीय नौदलाचे स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट INS शिवालिक ही नौका तर जपानचं क्षेपणास्त्र विनाशक JS युगिरी या सरावात सहभागी होत आहे. JMX-24 सरावामुळे दोनही देशांदरम्यान सर्वोत्तम नौदल तंत्र शिकण्याची संधी मिळते तसंच हिंद प्रशांत प्रदेशातील सागरी सुरक्षेसाठी भारत जपान दरम्यान सामायिक सहकार्यासाठी वचनबद्धता स्पष्ट होते असं नौदलानं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात सरोदवादक राजू तारानाथ यांचं काल कर्नाटकात म्हैसूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी म्हैसूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य असलेल्या तारानाथ यांनी गेली कित्येक वर्ष जगभरातल्या रसिकांना आपल्या सरोदवादनानं मंत्रमुग्ध केलं. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या अनेक कन्नड चित्रपटांनाही संगीत दिलं आहे. 2019 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम पुरस्काराच्या 3 आवृत्तीची घोषणा केली. यावर्षी 3 श्रेणींमध्ये 33 पुरस्कार दिले जातील. इंग्रजीसह 22 भारतीय भाषांमध्ये काम करणाऱ्या मुद्रित दृकश्राव्य आणि रेडिओ श्रेणींमध्ये हे सन्मान प्रदान केले जातील. प्रसारण मंत्रालयात नोंदणीकृत प्रसारित कंपन्या या पुरस्कारासाठी पुढील महिन्यातल्या 8 तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. आयसीसी T20 पुरुष विश्वकरंडक स्पर्धेत आज संध्याकाळी न्यूयॉर्क इथं भारताचा सामना अमेरिकेच्या संघाशी होणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी प्रत्येकी 2 सामने खेळले असून ते त्यांनी जिंकले आहेत. भारतानं स्पर्धेत याआधी खेळलेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडला पराभूत केला आहे तर अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे धावांच्या दरांच्या आधारे भारत गुणतालिकेत पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. या व्यतिरिक्त आज अँटिग्वा इथल्या सर विवियन रिचर्ड स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात सामना खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन चंद्राबाबू नायडू तर ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन चरण मांझी यांचा आज शपथविधी. पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना देखील भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. भारत जपान दरम्यान संयुक्त सागरी सराव JMX-24 जपानमध्ये योकोसुका इथं प्रारंभ. प्रख्यात सरोदवादक राजू तारानाथ यांचं निधन. आणि आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेत आज संध्याकाळी भारत अमेरिका संघांदरम्यान सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.